आज छे दैनिक सुभक्ति पर्व 20 ऑगस्ट। तुम्ही ज्या पराक्रमी मनुष्याला शोधत आहात तो येशू आहे। स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्माच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व काही त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे। मत्ते 28:18-20। मत्तेचा शेवटचा अध्याय ही ती खिडकी आहे जी मरणातून उठलेला ख्रिस्त याच्या गौरवी सूर्योदयाच्या दिशेने उघडते। त्या खिडकीतून तुम्ही ख्रिस्ताच्या चारित्र्याच्या पर्वत रांगेत अंकुचीदार असलेले किमान 3 असे भव्य शिखरे पाहू शकता। त्याच्या सामर्थ्याचा शिखर, त्याच्या दयेचा शिखर आणि त्याचा संकल्प सिद्धीचा शिखर। सर्व अधिकार त्याला दिलेला आहे, त्याची इच्छा पूर्ण करण्याचा सर्व अधिकार व सामर्थ्य, आणि या सामर्थ्याचा उपयोग तो सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य बनवण्याचा आपला खंबीर उद्देश साध्य करून घेण्यासाठी करतो। हे करत असताना तो आपल्या प्रत्येकावर वैयक्तिकरित्या दया करतो, ती अशी की युगाच्या समाप्तीपर्यंत तो सर्व दिवस आमच्या बरोबर आहे असे तो आपल्याला अभिवचन देतो। आपण सर्वांना आपल्या अंतकरणात हे ठाऊक आहे की मरणातून उठलेला ख्रिस्त हा आपण त्याच्या पराक्रमाचे कौतुक करावे ही आमची अभिलाषा जर पूर्ण करणार असेल तर या सर्व गोष्टी अशाच असणे अगत्याचे आहे। सामर्थ्याने पराक्रमी, दयाळूपणामध्ये पराक्रमी, आपला संकल्प सिद्धीस नेण्यात पराक्रमी। जे लोक त्याचे संकल्प पूर्ण करण्याच्या बाबतीत अत्यंत दुर्बळ असतात ते पराक्रमाचे कौतुक करण्याची आमची अभिलाषा पूर्ण करू शकत नाहीत। ज्यांच्या जीवनात कोणतेही उद्दिष्ट नाही अशा लोकांचे कौतुक आपण कदाचितच करतो, आणि ज्यांचे संकल्प केवळ स्वार्थी आणि निर्दयी आहे त्यांचे कौतुक करणे तर अशक्यच। आपल्याला एखाद्या अशा पुरुषाला पाहण्याची आणि जाणून घेण्याची अभिलाषा असते ज्याचे सामर्थ्य अमर्याद, ज्याची दया सौम्य आणि ज्याचा संकल्प शुद्ध आणि निश्चयी असा आहे। कादंबरीकार आणि कवी व चित्रपट निर्माते आणि विविध विषयाचे लेखक अधूनमधून अशा पराक्रमी व्यक्तीचे चित्र आपल्या पुढे रेखाटत असतात, परंतु अशा मनुष्याची उपासना करण्याइतपत माझी जी तळमळ आहे ती ते भरून काढू शकत नाही। आपल्याला काहीतरी असे आवश्यक असते जे वास्तविक आहे। आपल्याला सर्व सामर्थ्य आणि दया आणि संकल्प साध्य करण्याचे अस्सल मूळ पाहण्याची तळमळ असते। यास्तव आपण मरणातून उठलेला ख्रिस्त याच्याकडे पहावे आणि त्याची उपासना करावी।